नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अस्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यम् च मे यश्च मे सीसम् च मे त्रपुश्च मे श्यामम् च मे लोहम् च मे अग्निश्च मे आपश्च मे वीरुधश्च मे ओषधयश्च मे कृष्टपच्यम् च मे कृष्टपच्यम् च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश यज्ञेन कल्पन्ताम् वित्तम् च मे वित्तिश्च मे भूतम् च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मे षष्टम एमष्टम इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्च म इन्द्रश्च मे सोमश्च म इन्द्रश्च मे सविता च म इन्द्रश्च मे सरस्वती च म इन्द्रश्च मे उषा च म इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे मित्रश्च म इन्द्रश्च मे वरुणश्च म इन्द्रश्च मे स्वष्टा च म इन्द्रश्च मे धाता च म इन्द्रश्च मे विष्णुश्च म इन्द्रश्च मे श्विनौ च म इन्द्रश्च मे मरुतश्च म इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च म इन्द्रश्च मेऽन्तरिक्षम् च म इन्द्रश्च मे द्यौश्च म इन्द्रश्च मे दिशश्च म इन्द्रश्च मे मूर्धा च म इन्द्रश्च मे प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे
श्रीराम। सर्व साधकांना विनंती आहे आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं, आपापले मोबाईल फोन्स बंद अथवा सायलेंट मोड वरती ठेवावेत। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आज आपल्याला सांगणार आहे। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामी माधवनाथ एका विशेष साधक विश्वाची उभारणी करू पाहत होते, ज्या विश्वातील सर्व साधक मंडळी परस्परांमधील दुरावा आणि भेदभाव विसरून एकमेकांच्या सुखदुःखांशी समरस झाली होती, ज्या विश्वातील साधक निरपेक्ष प्रेमानं आपापसात बांधले गेले होते आणि ज्या विश्वातील प्रत्येक जण सद्गुरुनिष्ठेचे घडे गिरवण्याची पराकाष्ठा करत होता। स्वामीजी ज्या प्रेमभावाचा पुरस्कार करत होते त्या प्रेमभावात एक हार्दिकता होती, प्रेमाची शक्ती अथवा प्रेमाचं ओझ एकमेकांवर लादणं हे त्या प्रेमभावात बसत नव्हतं। प्रत्येकाविषयी आत्मीयता आणि सद्भाव राखत असतानाच कोणाच्याही व्यक्तिगत जीवनात अवाजवी चपढप करणं ही त्यांच्या पद्धतीला मान्य नव्हतं। प्रत्येक साधकाची प्रकृती भिन्न आहे, परंतु एकमेकांविषयींचं प्रेम आणि विश्वास यांनी तो बांधला गेला आहे। अशा प्रकारच्या निरासक्त निष्कपट आणि निष्काम प्रेमभावाचं ध्येय स्वामीजी सर्वांपुढे ठेवण्याच्या प्रयासात होते। केंद्रात येणाऱ्या युवा साधक साधिकांनी अडीनडीच्या वेळेस मदतीस धावून जायलाच हवं. तथापि अशी मदत कोणी गृहित धरत असेल तर ते सुद्धा योग्य नाही असं त्यांचं सूत्र होत. सद्भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्यावर काही कौटुंबिक कारणांमुळे 2-3 वेळा राहते घर बदलण्याची वेळ आली. अशा वेळी त्यांना मदतीची गरज होती म्हणून स्वामीजींनी आम्हा मुलांना त्यांच्या मदतीला धाडलं होतं. आम्ही सर्वांनी खूप आपुलकीनी आणि प्रेमानी त्यात सहभाग देखील घेतला होता. अशाच प्रकारे अजूनही काही साधकांच्या घर हलवा हलवीच्या कामात आम्ही मदतीला गेलो. असे काही प्रसंग झाल्यावर मात्र स्वामीजींनी आम्हा सर्वांसाठीच काही बाबींचा स्पष्ट खुलासा केला. ते म्हणाले, इथे येणारी मुलं ही साधना करण्यासाठी म्हणून येतात. लोकांच्या अडीनडीला बोलवून घ्यायला ते काही कोणाचे सेवक नाहीत. अशा रीतीनं त्यांना गृहित धरणं हे अगदी अयोग्य आहे. प्रेम आणि सेवाभाव यांना सुद्धा एका विवेकाच्या चौकटीत ठेवण्याची गरज असते हे रहस्य स्वामीजींच्या सान्निध्यात असताना पुरतं उलगडलं नव्हतं. आता भूतकाळात डोकावून पाहताना हे लक्षात येतं की स्वामीजी किती सावध होते, किती हळूवारपणानं ते आम्हाला जपत होते. सेवेत अंगचोरपणा नको, तथापि सेवेचा अतिरेक सुद्धा नको, की जेणेकरून तुमचं मूळ ध्येयच तुमच्यापासून दूर जाईल. आम्ही मुलांनी त्यानंतर अशा सर्व बाबी स्वामीजींवरच सोपवून टाकल्या. ते म्हणतील तिथे आणि म्हणतील तशी सेवा करायची आणि स्वतःचा तर्क अकारण लढवत बसायचं नाही. या प्रयत्नांमुळे साधना, सेवा आणि प्रेमभाव यांचा परिपक्व अंतर्भाव कार्यात व्हायला सुरुवात झाली. आजही स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राचं काम करताना सर्व साधकांना याचीच प्रचिती येत असते. स्वामी सरलाताई माया अपार्टमेंटमध्ये राहायला आल्यानंतर त्यांचे दैनंदिन कार्यक्रम यथास्थित सुरू झाले. त्यांची शिस्त, वक्तशीरपणा, क्षिप्रसारिता आणि या सर्वांना कवेत घेणारं त्यांचं प्रेम यांचं लोभस दर्शन सहजच आम्हा साधकांना होत असे. स्वामी सरलाताईंना नित्य कामांमध्ये काहीबाही हातभार लावण्याच्या उद्देशाने काही साधिका ठराविक वेळी नियमितपणे येत असत. त्यातच सौभाग्यवती क्षिप्राताई पण होत्या. कामाचा दांडगा उत्साह, स्वामी सरलाताईंविषयी विलक्षण जिव्हाळा आणि अत्यंत निगुतीनं कामं करण्याची हातोटी, यामुळे पूजनीय सरलाताईंचा त्यांच्यावर जीव जडला होता. क्षिप्राताईंना रक्तदाबाचा विकार होता. घरची सर्व कामं व्यवस्थित पार पाडून केंद्रात नियमित येणं, साधना करणं, रुद्राचे पाठ विनामूल्य माझ्यासारख्या मंडळींना देणं अशी असंख्य कामं त्या अथकपणे करत असत. या सर्वांचा ताण नकळतपणे त्यांच्या देहावर पडत होता आणि एक दिवस ध्यानी मनी नसताना क्षिप्राताईंना पॅरालिसिसचा जोरदार झटका आला. त्यांच्या शरीराची डावी बाजू चेहऱ्यापासून पायापर्यंत निकामी झाली. या बातमीनं आम्हा सर्वांनाच धक्का बसला. इतक्या उत्साही आणि धडधाकट व्यक्तीला असा आजार यावा याचं खरोखरीच वाईट वाटत होत. स्वामी सरलाताईंना सुद्धा हे ऐकून अपार दुःख झालं. गेल्या 5-6 वर्षांमध्ये क्षिप्राताईच्या निष्ठावान सेवाभावी वृत्तीमुळे त्या दोघांच्याही मनात तिच्याविषयी खूप वात्सल्य भाव निर्माण झाला होता. ते तातडीने तिच्या घरी जाऊन तिला भेटून आले. आपल्याला झालेल्या या आजारपणामुळे आपण आता स्वामीजींकडे सेवेसाठी जाऊ शकणार नाही,
याचा सर्वात अधिक यातना तिला होत होत्या. चित्राताईंची मैत्रीण सद्भक्त सौभाग्यवती शालिनीताई पाटील यांची कन्या वैद्य अरुणा पाटील यांचं आयुर्वेदिक औषध सुरू करण्यात आलं. त्या औषधांनी त्यांना चांगला आराम वाटू शकेल अशी स्वामीजींनाही खात्री होती. मोरावळ्यात औषधाचं चाकण करून दर एक किंवा दोन तासांनी त्यांना ते द्यावं लागणार होतं. सद्भक्त अण्णा नातू आणि क्षिप्राताईंची मुलं हे सर्वजण दिवसरात्र त्यांची सेवा करतच होते, परंतु एकंदरीत मनुष्यबळ कमी पडत होतं. आयुर्वेदिक औषध 24 तास सतत थोड्या थोड्या वेळाने देणंही अत्यावश्यक होतं. सद्भक्त मगरंद वझेनी क्षिप्राताईंच्या आजारपणात आपण सर्वांनी त्यांना मदत करायला पाहिजे अशी आम्हा मुलांमध्ये चर्चा केली. सर्वांनाच ही कल्पना एकदम मान्य होती. मकरंद म्हणाला, त्यांना दर तासा दोन तासांनी औषध द्यावं लागतं. दिवसभर घरातली मंडळी ते काम करू शकतात, पण खरा प्रश्न रात्रीच्या वेळी येतो, म्हणून आपण त्यांच्याकडे रात्रीच जायला लागलो. स्वामीजींना ही कल्पना सांगताच त्यांना अत्यंत समाधान वाटलं. ते म्हणाले, मला हे ऐकून खूप बरं वाटतं. आपल्या साधकांच्या संकटाच्या वेळी आपणहून तुम्ही जात आहात ही कौतुकाची बाब आहे. तुम्ही किती जण आहात, कसं कसं करायचं ठरवलंय तुम्ही? मकरंद म्हणाला, आम्ही 8-10 जण आहोत. रोज रात्री 2 जण जातील. स्वामीजी उद्गारले, छान. प्रत्येकानं थोडा वेळ झोपायचं आणि थोडा वेळ जागायचं. ठराविक वेळी क्षिप्राताईला ते औषध देत राहायचं. मुलांनी उत्स्फूर्तपणे अशी सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली याचा स्वामीजींना खूप अभिमान वाटला. प्रत्येकाला ते ही गोष्ट त्यावेळेस सांगत असत. केंद्रातही मकरंद आणि सर्व मुलांनी रात्रीच्या औषधाची जबाबदारी कशी आपणहून स्वीकारली याबद्दल ते कौतुकानं सांगायला लागले. पुढे जवळजवळ 2-3 आठवडे हा उपक्रम चालू राहिला. स्वामीजींना ही सेवा आवडली आहे हे लक्षात आल्यानं आमचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला. सद्भक्त क्षिप्राताईंनी खूप आपुलकीनं जेवू खाऊ घालून परिश्रमपूर्वक असं आम्हाला रुद्रपठण शिकवलं होतं. स्वामीजींना तिन्ही म्हटलेल्या सूक्त, सुवर्ण धर्मानुवाक, रुद्र यातील नमक आणि चमक यांच्यामुळे अनेकदा संतोष झालेला आम्ही बघितला होता. स्वामीजींच्या सासूबाई स्वामीजी सरलाताई यांची खूप निष्ठेनी आणि समर्पणपूर्वक सेवा क्षिप्राताईंच्या हातून घडली होती. तिच्यावर आलेल्या संकटाच्या वेळी आपल्याला थोडीफार का होईना सेवा करता आली याची कृतकृत्यता आम्हाला वाटत होती. आजारपणात जेव्हा क्षिप्राताई तिची वाणी हळूहळू परत आली, हळूहळू ती बोलू शकायला लागली, त्यावेळेस ती आम्हाला एकदा रात्री म्हणाली की मी पूर्ण बरी झाली नाही तरी मला चालेल. परंतु खुरडत खुरडत का होईना मला माया अपार्टमेंट पर्यंत जाता आलं म्हणजे पुरेसं आहे. स्वामीजींच्या साधक विश्वास त्यांना जे घडवून आणायचं होतं त्याचं छोटस प्रात्यक्षिकच या प्रसंगातून व्यक्त झालं. साधकांमध्ये परस्परांविषयी बंधुभाव असावा, निरपेक्षपणानं जीवाला जीव देण्याची भावना जोपासली जावी असं त्यांना जे वाटत होतं ती भावना हळूहळू फुलायला लागली होती. स्वामीजींच्या हृदयात न मावणारा त्यांचा अद्भुत प्रेमभाव ही सर्व किमया घडवून आणत होता.
भंग म्हणायक.
परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.
स्थिति गति मति
तुझा कृपे गंधित होनी समरस तेनु व्यापुनी जीवन तुषाचिंतने अविरत मार्ग क्रमाए रजकण हो सा गुरु श्री मदारे रजकण हो परम सेचि अमित साधवन परम दयेचि अमित साधवन घरो सर्वथा अनुरेणु तुन घेता वे सुनी जाते कण घेता वे सुनी ते जाते कण जीवन रज कण हो गुरु की भजावे रज कण हो निजावे तुझा निरंतर सेवक भावे तुझा सेवक भावे शरणी तुझिया रमणीय सारे शरणी तुझिया रमणीय सारे मकरंदासी गुरु माधवे मकरंदासी गुरु माधवे प्रेमे जवई धरा प्रेमे जवई रज कर हो गुरु श्री भगा रज कर हो
आपला वर्धापन दिन उत्सव झाला. स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ यांचा संयुक्त वर्धापन दिन उत्सव साजरा झाला. या उत्सवामध्ये मंडळांनी आपल्याला सगळ्यांना एक प्रकारे अपील असं केलेलं होतं की आपण आपल्या बरोबर सद्भाव असणाऱ्या साधना करणाऱ्या परमार्थाबद्दल प्रेम असणाऱ्या अशा सत्प्रवृत्त एका तरी व्यक्तीला बरोबर घेऊन येण्याचा प्रयत्न करावा. माझ्या मते आपला हा या आवाहनाला तुम्ही सर्वांनी अतिशय हृदयपूर्वक असा प्रतिसाद दिला. गेली दीड वर्ष बालगंधर्व रंग मंदिरामध्ये आपला उत्सव होतो आहे. यावेळेला तिथे जागा कदाचित पुरली नसती अशी वेळ आली. 50 कार्यकर्ते बाहेर होते, एरवी सगळं सभागृह भरून 10-15 खुर्च्या फक्त रिकाम्या वरच्या मजल्यावर होत्या असं मला नंतर कळलं. मंडळाबद्दलचं प्रेम सर्वांमध्ये वर्धिष्णू व्हावं हा हेतू असण्याचं कारण देखील इथं जो जीवनविषयक विचार सांगितला जातो त्याची ओळख व्हावी आणि त्याचा अनेकांना लाभ व्हावा असा आहे. त्याकरता खरोखरच आपल्या इथं स्वामीजींनी 59 वर्ष जे प्रयत्न केले त्याला आता खूप चांगल्या रीतीने फळं येत आहेत. जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात ज्या मुलाखती झाल्या त्या तीनही मुलाखतकारांसकट सर्वांनी अतिशय उत्तम रीतीने पार पाडल्या असंही माझ्या लक्षात आलं. त्यामुळं आपल्या या मंडळामध्ये निरूपण केंद्रामध्ये आणि एकूण स्वामीजींच्या अवतीभोवती जी एक उत्सुकता लोकांना आहे तर त्याबद्दल देखील कितीतरी उलगडा या मुलाखतींमधून झाला असं मला वाटतं. इथं प्रश्न असा आलेला आहे की साधना व्यवस्थितपणे चालू असताना काही व्यक्तींविषयी आकसबुद्धी निष्कारण राहते असे असू नये हे देखील पटते, पण काही केल्या हा आकसबुद्धीचा भाव कमी होत नाही, त्याने त्रास होतो. या दुष्टचक्रातून आपणच मार्ग दाखवावा असं म्हटलेलं आहे. साधना व्यवस्थितपणे चालू असताना काही व्यक्तींविषयी आकसबुद्धी निष्कारण राहते असं म्हटलेलं आहे. साधना व्यवस्थित चालली याचा अर्थ रोज श्रवण करतो आहे, ध्यानाला बसतो आहे, नाम घेतो आहे, प्रार्थना करतो आहे, आपली कर्म उत्तम रीतीने आणि सद्गुरूंची सेवा म्हणून करण्याचा प्रयत्न करतो आहे. अहम आत्मा हे कधीची विसरू नये अशा प्रकारे राहण्याचा प्रयत्न करतो आहे इतका अर्थ मी घेतो साधना व्यवस्थित चालू असताना या शब्दाचा. इतकं सर्व ज्या ठिकाणी आहे मी आता वर्णन करतोय तसं सगळं या शब्दांमध्ये ज्यांनी लिहिलं असेल कोणी विचारला असेल प्रश्न कदाचित त्याला असं म्हणायचं असेल की रोज नियमित ध्यान होत असताना एवढंच म्हणायचं असेल. इतकं सगळं सांभाळून जीवन जगणारी जी व्यक्ती आहे ती हळूहळू करून असूया मत्सर याच्यापासून दूर झाल्याखेरीज राहत नाही, पण आपण साधनाच सावधपणाने करत नसतो. कधी कधी चाललंय तेच व्यवस्थित चाललंय असं आपल्याला वाटत असतं. रोज ध्यानाला बसतोय म्हणजेच आपण फारच मोठी कमाई करतोय मिळवली असं त्याला वाटतं. ध्यानाला बसतो हेच आहे, ध्यानामध्ये मनाचं अमन किंवा वृत्ती शून्यता होते आहे ना याकडे लक्ष देतो आहे, साक्षीत्वाचा अभ्यास करतो आहे. क्षण 2 क्षण 4 क्षण स्वरूपाशी एकरूपता साधतो आहे आणि हे केल्यानंतर डोळे उघडल्यावर जे विश्व दिसतं त्या विश्वाच्या अंतर्यामी देखील माझ्या आत ज्या परमात्म्याची प्रचिती घ्यायला मी उत्सुक आहे तोच परमात्मा सर्वांच्या अंतर्यामी भरून राहिलेला आहे. अशा प्रकारची दृष्टी विकसित करण्याचा प्रयत्न करतो आहे. असं जर असेल तर माझ्या मते साधना व्यवस्थित चालू आहे. केवळ ध्यान करणं नव्हे, ध्यान झाल्यानंतर सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या प्रभूला एक महत्ता देऊन भजन आदरपूर्वक पाहायला शिकणं लोकांकडे किमान याची गरज आहे. प्रेमाने सर्वांच्या अंतर्यामी तो भरून राहिलेला आहे असं पाहण्याची गरज आहे. हे मर्म विसरलं जातं. पश्यामि ते रूपम जनांतरस्थम हे राहून जात. गमागमस्यम गमनादि शून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम म्हणजे सर्वस्व साधना नाही. त्याच्याही पुढे जाऊन ध्यानातून खाली आल्यानंतर सर्वांच्या ठिकाणी तोच प्रभू भरून राहिलेला आहे अशा दृष्टीने पाहणं. त्याच्यात अनेक प्रकारचे लोक आहेत. एक संबंधित लोक असतात जे आपला पती पत्नी मुलं आई वडील नातवंड नातेवाईक मित्रमंडळी ज्यांच्याशी आपलं जमतं अशी मित्रमंडळी ऑफिसमधले सहकारी त्यांच्यापैकी काही जणांशी आपलं जमतं काही जणांशी जमत नाही. आपले शेजारी पाजारी कोणाकोणाला शेजारी जी मंडळी आहेत त्यांच्याशी बोलत देखील नाही इतका दुरावा असतो. त्यांच्याशी बोलत देखील नाहीत. यांच्या घरी जर कोणतं कार्य असेल तर त्यांना पत्ता देखील लागत नाही असं देखील होतं. साधक वर्गाचं मी सांगत नाहीये, तुम्ही कोणी असं करत नाही. आपल्या शेजारी पाजारी असणारी मंडळी आणि दुसरं म्हणजे आपल्याशी कधीही ज्यांचा संबंध आला नाही आणि येण्याची शक्यता नाही असं अफाट पसरलेलं विश्व. याच्यामध्ये सहसा मुलांबद्दल आकसबुद्धी नसते. बघा, ज्याच्या ज्या ठिकाणी ममत्व आहे तिथं आकसबुद्धी नसते. आपल्या मुलांबद्दल आकसबुद्धी नसते. जे माझे म्हणून आहेत त्यांच्या ठिकाणी आकसबुद्धी नसते. माझे आहेत पण माझ्या इंटरेस्टच्या आड येत आहेत त्यांच्याबद्दल आकसबुद्धी असते. समजा प्रॉपर्टीचा वाद चालू आहे आणि भाऊ बंद आहेत त्यांच्यामध्ये आकसबुद्धी निर्माण होते. आकसबुद्धी आधी निर्माणच कधी कधी आणि कुठं होते हे पाहायला पाहिजे. शेजाऱ्या पाजाऱ्यांविषयी आकसबुद्धी निर्माण होण्याची शक्यता असते संबंध काही नसला तरी. परिचितांमध्ये आकसबुद्धी निर्माण होण्याची शक्यता असते. एकदा नारद सनकादिकांकडे गेले असं स्वामीजी सांगायचे आणि सनकादिकांना विचारलं की माझ्यापेक्षा जर कोणी श्रेष्ठ दिसला तर मला त्याचा मत्सर वाटतो आणि माझ्यापेक्षा अगदीच कोणीतरी कमी दर्जाचा जर भेटला तर मला त्याच्याबद्दल तुच्छता वाटते. याच्यातून बाहेर कसं पडायचं? त्याच्यावर समकादिक असं म्हणाले की नाल्पे सुखम असती अल्प होऊन राहण्यात सुख नाही. भूमैव सुखम, अरे आत्मा सुखरूप आहे. भूमा म्हणजे आत्मा आणि भूमा म्हणजे व्यापक. आत्माच व्यापक आहे, आत्माच सर्वांतरयामी आहे. ही जी स्पर्धेची भावना आहे ना तीच दुःख निर्माण करते. ही स्पर्धेची भावना आहे ना त्या स्पर्धेच्या भावनेमुळे फार माझं तुझं होतं. आपलं चांगलं असावं आणि इतरांचं आपल्यापेक्षा कमी असावं असं कधी कधी वाटायला सुरुवात होते. म्हणून साधना व्यवस्थित चालू असताना असं होणं शक्य नाही असं मी तुम्हाला निश्चित सांगेन. जर आकसबुद्धी वाटत असेल तर साधनेत गडबड आहे, मग ध्यानाच्या साधनेत गडबड नाहीये. नाम घेताना चांगला प्रयत्न करतोय, प्रार्थना करताना रडतोय, तरी देखील कोणाबद्दल तरी मत्सर वाटतोय. व्यवहारात वर्तन करण्याची रीत चुकती आहे, दुसऱ्याकडे पाहण्याची दृष्टी चुकती आहे असं त्याचा अर्थ ती दुरुस्त करून घ्यायला पाहिजे एवढाच अर्थ आहे. कधी कधी गुणांचा मत्सर असतो, दुसऱ्याच्या गुणांचा मत्सर वाटतो, संपत्तीचा मत्सर वाटण्याची शक्यता असते, रूपाचा मत्सर वाटण्याची शक्यता असते, तुलनेमुळे मत्सर वाटण्याची शक्यता असते आपलं आणि इतरांचं. आणि मग एकदा आकसबुद्धी निर्माण झाली की कायमची फुली त्या व्यक्तीवर पडते. आकसबुद्धी निर्माण न होण्यासाठी म्हणून जे विश्व जसं आहे तसा तो आहे हे प्रतिक्रिया रहित पाहायला शिकलं पाहिजे. एखादी व्यक्ती रागीट आहे तर ती रागीट आहे एवढ्याच भावाने त्याच्याकडे पहा. एखादी व्यक्ती स्वार्थी आहे तर ती स्वार्थी आहे एवढ्याच भावाने त्याच्याकडे पहा. त्याचा आत ओरखडा उठून देऊ नका, येईल प्रयत्न करून. तुम्हाला समजू नये असा त्याचा अर्थ नाही, तुम्हाला समजेल त्याचा स्वार्थ. तुम्हाला एखाद्याचा काम लोभ समजेल, समजणार नाही समजू नये असा त्याचा अर्थ नाही, पण त्याच्यावर प्रतिक्रिया असू नये. त्याच्याबद्दल तुम्ही कोणाबद्दलच विपरीत भाव न ठेवता प्रकृती प्रकृतीकडे पाहते आहे, आपण आपल्या प्रकृतीतून दुसऱ्या प्रकृतीकडे पाहतो आहोत एवढं लक्षात ठेवावं. बऱ्याचदा साधक हा दुसऱ्या सगळ्या साधक विश्वाचा परीक्षक होतो. तो कसा बोलतोय, त्यावेळेला तो काय म्हणालेला होता, त्यावरून त्याचा स्वभाव असा असला पाहिजे. अशा प्रकारची जी परीक्षा आपण करत राहतो त्याच्यातून जे आपल्या परीक्षेमध्ये बसत नाहीत त्यांच्याविषयी आपल्या ठिकाणी कलुषितता निर्माण होते. आणि वारंवार कलुषितता निर्माण होऊन होऊन ती व्यक्ती आवडेनाशी देखील होते. त्यामुळे खरं म्हणजे जगाचं परीक्षा सगळ्या लोकांचा परीक्षक होणं टाळा असं मी म्हणेन. परीक्षक होण्याची काही गरज नाहीये, कोणीही आपल्यावर ते काम सोपवलेलं नाहीये. हे परीक्षक होणं व्यापक आत्मभावाला अडथळा करतं. परीक्षक होणं हे प्रेमाला सगळीकडे वाहण्यापासून बरोबर अडवतं. जसा एखाद्या झऱ्याला किंवा पाटाला बांध घालावा आणि मग पाणी तुंबून बसावं, तसं आपलं प्रेम न वाहता तुंबून राहिल्यासारखं होतं. त्याला मोकळं सोडायला काही हरकत नाही. कोणीही तुमचं सहसा उठल्या बसल्या नुकसान करायला, तुम्ही नुसतं प्रेम केल्यामुळं किंवा तुमचं अनहित करायला टपलेलं नाहीये. दोन शब्द प्रेमाचे बोलावेत, प्रेमाने पाहायला शिकावं, प्रेमाने राहायला शिकावं. आणि हे प्रेम म्हणजे आत्मभावातून निर्माण झालेलं प्रेम असावं, बेगडी नसावं. नाहीतर हे प्रेम करावं कसं हा पुढच्या वेळेला प्रश्न येईल. जी व्यक्ती जशी आहे तशी समजली, जसं सर्प हा सर्प आहे असं समजलं, विंचू हा विंचू आहे असं समजलं, गाय ही गाय आहे असं समजलं, गोष्ट संपली. विंचवाशी जरा जपून दुरून त्याला दूरच ठेवावा एवढं करू शकतो. सर्प विंचू नारायण दुरूनी वंदावे असं म्हटलेलं आहे, पण वंदावे असं म्हटलेलं आहे, निंदावे असं म्हटलेलं नाही. असं जर लक्षात ठेवलं तर साधनेच्या आड, चांगल्या साधनेच्या आड येणाऱ्या गोष्टी अशा, त्यामुळे आपली साधना देखील अडकून बसते. ध्यानाच्या पुढे जायलाच तयार नाही, रोज ध्यान करतो एवढ्या एका गोष्टीच्या पुढे जातच नाही. अजून एक गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे आपल्या आत आपण परमात्मा आहोत अशा प्रकारचं सतत चिंतन. तो परमात्माच मी आहे अशी सतत आठवण ठेवणं, ही आठवण आपल्या स्वतःला देहबुद्धीपासून दूर सारते. आपण मन नाही, आपण बुद्धी नाही, आपण प्रकृती नाही, आपण देह नाही, आपण तेच आहोत सच्चिदानंद. अशा प्रकारचं जर स्मरण वारंवार ठेवण्याचा प्रयत्न केला तर प्रकृतीतूनच दुसऱ्या प्रकृतीचे दोष दिसणार ना. ती प्रकृतीच मी नाही असा जो प्रयत्न करतो, अशा प्रकारचं चिंतन जो करतो, तो हळूहळू या आकसबुद्धीपासून दूर होईल. म्हणून ही आकसबुद्धी ही ओळखीच्यांमध्ये किंवा संबंधितांमध्येच कोणाबद्दल तरी असते, आणि तुमच्या संबंधितांच्या कक्षा जेवढ्या व्यापक होतील, जेवढे जास्त ओळखीचे होतील, तसं मग प्रकृतीगत तुमची प्रकृती अनेकांबद्दल आकर्ष ठेवू शकेल. त्यामुळे तसं करण्याचं टाळण्याचा उत्तम उपाय जर काही असेल तर आपण आपल्या आत परमात्मा तो रोज अनुभवण्याचा अभ्यास करणं आणि बाहेर देखील त्याच भावानी सर्वांच्या अंतर्यामी त्याचं दर्शन घेण्याचा अभ्यास करणं, आपण तेच आहोत असं लक्षात ठेवून वारंवार तसं स्मरण करून आपल्या स्वतःच्या देह मन बुद्धीपासून देखील आपण दूर आहोत. कारण तुमचं मन तुम्हाला सांगतं म्हणजे सर्वस्वी ते बरोबर नसतं. तुमच्या मनाने एखाद्या गोष्टीवर फुली मारली म्हणून सत्यावर फुली पडत नाही. तुमचं मन असत्य सांगू शकतं हे आपल्याला कळत नाही. आपली बुद्धी आपल्याला कधी कधी फसवू शकते हे आपल्याला कळत नाही. म्हणून या सर्व गोष्टींकडे जरा दुरून पाहण्याची जर सवय असली तर मग प्रकृतीच्या पलीकडे नेहमीच आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या पाहायचा सराव आपल्याला निर्माण होतो, आणि त्याच्यातून मग ही आकसबुद्धी, दुष्टबुद्धी, स्वार्थबुद्धी या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होतात. प्रश्न फार चांगला आहे. त्यांनी असं म्हटलंय की हा आकसबुद्धीचा भाव काही केल्या कमी होत नाही आणि त्याचा त्रास होतो. हे दुष्टचक्र आहे आणि या दुष्टचक्रात आपण सापडलेले आहोत आणि या चक्रातून सुटण्यासाठी आपणच मार्ग दाखवावा असं म्हटलेलं आहे. आपण एक 5 मिनिट शांतपणे ध्यानाला बसूया. शांत बसा, स्थिर बसा. चिदाकाशामध्ये लक्ष द्या. आणि काही पाहण्याची अपेक्षा धरू नका, विचार देखील पाहू नका, नुसते पाहत राहा आणि पाहण्यासाठी तिथं काही नसावं। दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर विचाररहित स्थिती निहाळत राहा। केवळ निहाळणाराच उरतो, बाकी सगळं संपून जात। मी उरतो, शुद्ध मी। हा शुद्ध मी सुखरूप आहे। शांती स्वरूप आहे। हरी 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 स्वामी जी। आपल्या सहज लक्षात येईल की देह मन बुद्धीला ओलांडण हे तितकस अवघड नाहीये। मनाला बाजूला सारण देखील सोपं आहे असं आपल्या लक्षात येईल, तितकं अवघड नाहीये। तसंच मन मुरे मग जे उरे, मन नाहीस झाल्यानंतर मग जे उरत शिल्लक राहत त्याचा साक्षात्कार कठीण नाहीये। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, मन मुरे मग जे उरे ते तू कारे सेविसिना। मन देखील मुरून गेल्यानंतर संपल्यानंतर जे शिल्लक राहत त्याचा तू भोग का घेत नाहीस? दिसते तरी न धरवे हाते, कैसे ते संता ते पुसावे। मन मुरल्यानंतर जे शिल्लक राहतं ते काय राहतं हे कळतं, पण ते अस्पर्शच राहतं, ते हातात धरता येत नाही, ते बुद्धीत धरता येत नाही, त्याच्याशी समरस कसं होऊन राहायचं ते संतांना विचारावं, संत सांगतील असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तेथील खूण विरळा जाणे, निवृत्ती प्रसादे ज्ञान देवो म्हणे। त्याची खूण जाणणारे फार क्वचित विरळा असे असतात, सर्वांना त्याची खूण समजत नाही आणि समजते तेव्हा प्रसाद रूपाने समजते। ते समजणं ही तुमची कमाई नसून तो प्रसाद असतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तो निवृत्तींचा प्रसाद, याचं कारण मी केलं असं म्हटलं की विचार निर्माण झाला, जे हातात आलं ते निघून गेलं, नाहीस झालं, त्यामुळं मन नाहीस होणं म्हणजे विचार नाहीसे होणं, वृत्ती नाहीशा होणं, जगत नाहीस होणं, देहभाव नाहीसा होणं म्हणजे मन मुरे। आणि हे सगळं नाहीस झालं हे ज्याला समजतं तो मात्र शिल्लक राहतो, तो उरतो। तो आनंद स्वरूप आहे, शांत स्वरूप आहे हे केवळ प्रसादाने कळतं, हे केवळ कृपेमुळे कळतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। मी जाणल्याचा भाव बाजूला सारून केवळ जाणलं जातं, ते कृपेमुळे जाणलं जातं। म्हणून आत्मसाक्षात्कार किंवा परमात्मा भाव निर्माण होणं ही तशा प्रकारचे मीपणाचे प्रयत्न सोडून दिल्यानंतर घडणारी सहजावस्था आहे, त्या सहजावस्थेलाच प्रसाद असं म्हटलेलं आहे, अशी मजा आहे। खरं म्हणजे हे परमार्थाचं मर्म आहे, वर्म आहे। समर्थ म्हणतात हे परमार्थाचे वर्म लटिके मानी तो अधम यथार्थ जाणावा. बाकी परमार्थ जो आहे तो परमार्थ आपल्या स्वरूपाच्या अनुभूतीपाशी येऊन थांबतो आणि स्वरूपाच्या अनुभूतीच्या पेक्षा अधिक असं काहीही मिळवण्यासारखं नाही. देवळात आपण जातो, एक मिनिटभर शांत डोळे मिटून हात जोडून उभे राहतो, आपला अहंकार पूर्णपणे समर्पित होतो, आपल्याला शांती मिळते. आपण कर्म करतो, पण मी करतो हा भाव टाकून जर आत्मस्मरणामध्ये कर्म झालं, ते कर्म देखील भगवंताच्या इच्छेने होत आहे असा भाव धरला, त्यामुळे जे फळ वगैरे मिळेल ते देखील त्याच्या हातात, त्या फळाकरता मी करत नाहीये, कर्तव्य बुद्धीने करतो आहे असा भाव धरला आणि स्वार्थ बुद्धी काढली, ममत्व काढून टाकलं, असं झालं की ते कर्म शांती देतं. ही शांती हे त्याची कृपा, त्याच्या कृपेनी कर्मातून देखील शांती मिळते, ध्यानातून देखील शांती मिळते, नामातून देखील शांती मिळते आणि ज्ञानाची देखील एक शांती आहे, चिंतनाची देखील एक शांती आहे, ती शांती देखील तो मिळवतो. स्वामीजी असं म्हणत असत की चहोबाजूनी रान उठवायला पाहिजे. जर परमार्थ करायचा असेल तर चहोबाजूनी रान उठवायला पाहिजे. या रान उठवणं या शब्दामुळे आपल्याला आणि ते सांगायचं देखील की जर सावज त्याची शिकार करायची असेल रानामध्ये तर सगळ्या बाजूनी ते डांगोरे हकारे पिटायला लागतात, म्हणजे ते सावज भेदरून एका ठिकाणी येतं आणि तिथं त्याची शिकार केली जाते. असं असल्यामुळं आपल्याला हे सगळ्या बाजूनी रान उठवणं याचा अर्थ फारच जोरदार मेहनत करणं, त्याच्यामध्ये आरडाओरडा आला, सगळ्या प्रकारचे कष्ट आले, अशा प्रकारचा भाव नकळत आपल्याला वाटतो, तसं नाही. शांती राखून सगळं करणं, समाधान राखून सगळं करणं, कर्म समाधान राखून करणं, ध्यान समाधान राखून करणं, नाम घेण्याच्या आधीच समाधानी वृत्तीने नाम घेणं, समाधानाऐसे थोर नाही, नरदेह प्राप्त होत नाही पुन्हा पुन्हा, जेवल्यानंतर समाधान का समाधानानी जेवण, कर्मानंतर समाधान का समाधानानी कर्म करण, झोपल्यानंतर समाधान का झालेली जी सगळी कर्म आहेत ती ईश्वरार्पण केली. आता आजच्या दिवसाचं सगळं प्रयोजन संपलं, आज मृत्यू आला तरी चालेल, अशा समाधानानी निद्रेच्या स्वाधीन होणं का झोप झाल्यावर मग समाधान मिळणं, समाधानानीच सर्व काही करणं, समाधानाने चालणं, समाधानाने बोलणं, समाधानाने खाणं पिणं, समाधानाने ध्यान इत्यादी, समाधानानीच श्रवणाला येणं, समाधान घेऊन परत जाणं, अशा प्रकारचा परमार्थ आपल्याला करायचा आहे. स्वामीजींनी 59 वर्ष हाच परमार्थ सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातली 39 वर्ष त्यांनी 38 वर्ष त्यांनी स्वतः हा प्रयत्न केला आणि तो अनेकांच्या ठिकाणी रुजवला. असं असल्यामुळं हे मंडळ आणि या मंडळाचं जे कार्य आहे ते कार्य आज ते कार्य म्हणजेच आपण सर्वजण, कार्य म्हणजे पुस्तक छपाई नाही, कार्य म्हणजे संख्या नाही, कार्य म्हणजे शिस्तबद्ध कार्यक्रम नाहीत, कार्य म्हणजे भव्य आनंद यात्रा नाहीत, काव्य म्हणजे पारायण नाहीत। तर कार्य याचा अर्थ तुम्ही आणि आम्ही, व्यक्ती म्हणजे कार्य। स्वामीजींनी कार्य केलं म्हणजे माणूस घडवला। तसे घडलेले आपण होणं, एखादा शिल्पकार मूर्तीकार असतो त्याला कातळातून चिन्नी हातोडा चालवून एक मूर्ती बनवल्यावर कसा आनंद होतो, तसा आनंद सद्गुरूंना शिष्य घडलेला पाहून होत असतो। असं घडण्याचा आपण प्रयत्न करू। हरिओम तत्सत। आपण एक मिनिटभर शांत डोळे मिटून बसूया। हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।